काय झालं तुम्हाला इतका दम कशामुळे लागला?
पतीच्या वाटेत माझी जगाई व मदाई यांच्याशी गाठ पडली, त्यांनी मला पकडले.
हे गोविंदा,
पण मी कसा तरी त्यांच्या तावडीतून निसटलो, पण ते माझा पाठला करू लागले.
कोण आहे ते जगाई मदाई?
मुला, ते राक्षस आहेत, राक्षस. आणि सर्व लुटारूपैकी क्रूर आहेत. त्यांच्या वाईट कृत्याची गणना न संपणारी आणि असे एकही पाप कृत्य नाही जे त्यांनी केले नाही. जरी त्यांचा जन्म ब्राह्मण कुलात झाला असला तरी ते दारू पिणे व गोमांस भक्षण करणे यासारखे निंद कृत्य करत असतात. चोरी करणे, इतरांच्या घरांना आग लावणे, अशा प्रकारचे अनेक कृत्य ते दिवसभर करत असतात.
आजपर्यंत असा एकही मनुष्य जन्मला नाही जो जगाई मदाईच्या तावडीतून सुटू शकेल. पण जे काही होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. आणि आता आम्हाला तुझा संपूर्ण परिवार बघण्याची संधी मिळाली. तुझी पत्नी खूपच पतिव्रता दिसते.
नाही नाही.
आणि तुझा मुलगा खूप हुशार दिसतोय.
नाही नाही.
तुझी मुलगी.
तुम्ही सर्व आतमध्ये जा, आत जा.
ए मदाई, पहिले कोणाचा निकाल लावायचा?
मला वाटते या माणसाचा सर्वात अधिक निकाल लावला पाहिजे. त्याची हिम्मत कशी झाली माझ्या तावडीतून निसटणे?
नाही नाही, ही माझी आभूषणे घ्या, पण माझ्या नवऱ्याला काही करू नका. कृपया यांना सोडा.
राक्षस, सोड मला, सोड मला. राक्षस
नाही,
मला सोड.
नाही नाही, सोड तिला.
राक्षस, मला सोड, सोड मला.
नाही नाही नाही, सोड तिला, सोड, सोड तिला.
राक्षस, मला सोड, सोड मला.
Ha ha ha! हा